chinimandi.com podcast.
विजी डेली शुगर मार्केट अपडेट. आज सोमवार 8 फेब्रुवारी 2021. डोमेस्टिक मार्केट. महाराष्ट्रामध्ये असते साखरेचा व्यापार 3,120 रुपये ते 3,150 रुपये राहिला. त्रेमती साखरेचा व्यापार 3,230 रुपये ते 3,270 रुपये राहिला. रिसेल मार्केटमध्ये असते साखरेचा व्यापार 3,015 रुपये ते 3,075 रुपये होता. त्रेमती साखरेचा व्यापार 3,070 रुपये ते 3,210 रुपये होता. दक्षिण कर्नाटकामध्ये असते साखरेचा व्यापार 3,100 रुपये ते 3,150 रुपये होता. त्रेमती साखरेचा व्यापार 3,120 रुपये ते 3,200 रुपये होता. उत्तर प्रदेशामध्ये एमती साखरेचा व्यापार 3,150 रुपये ते 3,200 रुपये होता. गुजरातमध्ये असते साखरेचा व्यापार 3,121 रुपये तर एमती साखरेचा व्यापार 3,141 पासून 3,151 राहिला. तमिळनाडूमध्ये असते साखरेचा व्यापार 3,170 रुपये ते 3,240 रुपये होता. तर एमती साखरेचा व्यापार 3,200 रुपये ते 3,275 रुपये होता. हे सर्व दर GST सोडून आहेत. इंटरनॅशनल मार्केट. लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट $476.40 राहिला आणि न्यूयॉर्क शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट $16.47 होते. करन्सी आणि कमोडिटी. अमेरिकन डॉलरच्या तुलनेमध्ये रुपयाचा व्यापार 72.962 मध्ये झाला तर ब्रेझिलियन रियलचा व्यापार 57.51 मध्ये झाला. क्रूड फ्युचर 4,203 रुपये. क्रूड WTI $57.52 होते. इक्विटी सेन्सेक्स 617.14 अंकांनी वाढून 51,348.77 अंकावर बंद झाला तर निफ्टी 191.55 अंकांनी वाढून 15,115.80 अंकावर बंद झाला.